थेसलनिका करास पहिले पत्र अध्याय 4। बंधुजन हो, शेवटी आम्ही तुम्हास विनंती करीतो व प्रभु येशूमध्ये बोध करीतो की तुम्ही कसे चालून देवाला संतोष व्हावे हे तुम्ही आम्हापासून ऐकून घेतले व त्याप्रमाणे चालत आहा, त्यात तुमची उत्तरोत्तर वृद्धी व्हावी। प्रभु येशूच्या वतीने कोणकोणत्या आज्ञा आम्ही तुम्हास दिल्या त्या तुम्हास ठाऊक आहेत। देवाची इच्छा ही आहे की तुमचे पवित्रीकरण व्हावे, तुम्ही जारकर्मापासून स्वतःस दूर राखावे, देवाला न ओळखणाऱ्या विदेशी लोकांप्रमाणे कामवासनेने नव्हे तर पवित्रतेने व अब्रूने तुम्हातील प्रत्येकाने आपले पात्र कसे राखावे ते समजून घ्यावे। कोणी या गोष्टीचे उल्लंघन करून आपल्या बंधूला फसवू नये, कारण प्रभू या सर्व गोष्टींचा सूड घेणारा आहे हे आम्ही तुम्हास आगाऊ सांगितले होते व साक्ष पटविली होती। देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी पाचारण केले नाही तर पवित्रतेसाठी पाचारिले आहे। तर ह्याचा अवेर करणारा तो मनुष्याचा नव्हे तर तुम्हास आपला पवित्र आत्मा देणारा देव ह्याचा अवेर करीतो असे होते।
बंधू प्रीतीविषयी आम्ही तुम्हास लिहावे याची तुम्हास गरज नाही, कारण एकमेकांवर प्रीती करावी असे तुम्हाला देवानेच शिकविले आहे आणि सगळ्या मासेदोनियातील सर्व बंधुवर्गावर तुम्ही ती करीतच आहात। तरी बंधूंनो, आम्ही तुम्हास बोध करीतो की ती उत्तरोत्तर अधिक करावी, बाहेरल्या लोकांबरोबर सभ्यतेने वागावे आणि तुम्हास कशाचीही गरज पडू नये म्हणून आम्ही तुम्हास आज्ञा केल्याप्रमाणे स्वस्त राहणे, आपापला कारभार करणे आणि आपल्या हातांनी काम करणे याची हौस तुम्हास असावी।
बंधुजन हो, महानिद्रा पावलेल्या जनांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे, यासाठी की ज्यास आशा नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये। येशू मरण पावला व उठला असा जर आपला विश्वास आहे तर त्याप्रमाणे येशूच्या द्वारे जे महानिद्रा पावले आहेत त्यास देव त्याचबरोबर आणील। प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हा सांगतो की प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असे उरू त्या आपणास महानिद्रा पावलेल्यांच्या आघाडीस जावणार नाही, कारण प्रभू स्वतः आद्य दिव्य दूताची वाणी व देवाच्या तुतारीचा आज्ञाध्वनी होत असता स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील। मग जिवंत उरलेले आपण त्याचबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसेच सर्वदा प्रभूजवळ राहू।
यास्तव या वचनांनी एकमेकांचे समाधान करा।